ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विविध क्षेत्रातल्या सहकार्यासाठी भारत आणि बांगलादेश यांच्यात सामंजस्य करार. वैद्यकीय उपचारासाठी बांगलादेशी नागरिकांना ई व्हिसा देण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा. बनावट बिलांच्या आधारे इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करण्याचे प्रकार रोखण्यासाठी आधार संलग्न बायोमेट्रिक आधारित यंत्रणा राबवण्याचा जीएसटी परिषदेचा निर्णय. स्पर्धा परीक्षांमधल्या गैरप्रकारांबद्दल 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करणारा कायदा आजपासून लागू. इमिग्रेशन प्रक्रिया वेगवान होण्यासाठी दिल्ली विमानतळावर नव्या सुविधेचं लोकार्पण. लवकरच मुंबईसह इतरही ठिकाणी होणार सुरुवात. आणि टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्धच्या सामन्यात बांगलादेशचा नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. भारत बांगलादेश दरम्यान आज विविध क्षेत्रातले महत्वाचे समझोता करार झाले. यात पर्यावरणस्नेही उपक्रम, सागरी व्यापार, रेल्वे दळणवळण, आरोग्य आणि वैद्यक, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रांचा समावेश होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांच्याबरोबर आज नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं द्विपक्षीय चर्चा केली. त्यानंतर या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. बांगलादेशी नागरिकांना भारतात वैद्यकीय उपचारांसाठी ई व्हिसा दिला जाईल. तसंच बांगलादेशात रंगपूर इथं नवीन सहाय्यक दूतावास सुरु केला जाईल अशी घोषणा प्रधानमंत्र्यांनी केली. बांगलादेशाप्रती शेजार धर्म, पूर्वगामी धोरण, सागरी व्यापार धोरण, विजन सागर आणि हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातलं धोरण अशा विविध पातळ्यांवर भारताचे दृढ संबंध आहेत असं प्रधानमंत्री मोदी यांनी चर्चेनंतर दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. भारत हा बांगलादेशचा विश्वासू मित्र असल्याची भावना बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांनी आपल्या निवेदनात व्यक्त केली. तसंच प्रधानमंत्री मोदी यांना बांगलादेशात येण्याचं निमंत्रण दिलं. यानंतर शेख हसीना यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. 18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन येत्या सोमवारपासून म्हणजेच 24 जूनपासून सुरु होणार आहे. या अधिवेशनात हंगामी सभापती भृतहरी मेहताब नवनिर्वाचित खासदारांना शपथ देतील. लोकसभेच्या नव्या सभापतीपदाची निवडणूक 26 जून रोजी होईल तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 27 जूनला संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर अभिभाषण करतील. राज्यसभेचं अधिवेशन 27 जूनपासून सुरु होणार आहे. हे अधिवेशन 3 जुलै रोजी संपेल. राज्यांना दिला जाणारा करांचा हिस्सा वित्त आयोग अनुदान आणि वस्तू आणि सेवा कर भरपाई थकबाकीच्या माध्यमातून केंद्राकडून राज्यांना मिळणारं सहाय्य राज्यांमध्ये विकासाला गती देण्याच्या उद्देशानं प्रेरित असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत आयोजित सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अर्थमंत्र्यांच्या बैठकीत बोलत होत्या. राज्यांमध्ये भांडवली गुंतवणुकीत वाढ होण्यासाठी विशेष सहाय्यता योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन त्यांनी सर्व राज्यांना यावेळी केलं. बनावट बिलांच्या आधारे इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करणारे प्रकार रोखण्यासाठी आधार संलग्न बायोमेट्रिक आधारित यंत्रणा जीएसटीमध्ये राबवली जाणार आहे. वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या 53व्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. गुजरात पुद्दुचेरीमध्ये याची चाचणी झाली असून टप्प्याटप्प्याने देशभरात अंमलबजावणी होईल असं त्या म्हणाल्या. विविध स्पर्धा परीक्षांमधल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं कठोर कायदा केला आहे. दोषींना 10 वर्षेपर्यंत तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयापर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. या तरतुदी आजपासून लागू होत असल्याचं राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. सार्वजनिक परीक्षांमधील अयोग्य माध्यमांचा प्रतिबंध विधेयक 2024 लोकसभेनं 6 फेब्रुवारीला तर राज्यसभेनं 9 फेब्रुवारी रोजी मंजूर केलं होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 12 फेब्रुवारी रोजी विधेयकावर स्वाक्षरी केली. केंद्रीय लोकसेवा आयोग, कर्मचारी निवड आयोग, नॅशनल टेस्टिंग एजन्सी एनटीए, रेल्वे भरती आणि बँकिंग भरती परीक्षा अशा विविध सार्वजनिक परीक्षांमध्ये होणाऱ्या अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी हा कायदा आहे. फसवणुकीबद्दल किमान 3 ते 5 वर्षांचा तुरुंगवास आणि फसवणुकीच्या संघटित गुन्ह्यामध्ये सहभागाबद्दल 5 ते 10 वर्षांचा तुरुंगवास आणि किमान 1 कोटी रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा पारदर्शी सहज आणि योग्य वातावरणात पार पडाव्यात यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं उच्चस्तरीय तज्ञ समितीची स्थापना केली आहे. इस्रोचे माजी अध्यक्ष डॉ के राधाकृष्णन या 7 सदस्यीय समितीचे अध्यक्ष असतील. कार्यक्षमता वाढवून एनटीएच्या चुकीच्या पद्धती मोडून काढत परीक्षा प्रक्रियेत सुधारणा, संकलित माहिती सुरक्षा तसंच संस्थेची रचना आणि कामकाज याची समीक्षा समिती करणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश परीक्षा पारदर्शक असून विद्यार्थी आणि पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत केलं. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षानं औषध निर्माणशास्त्र आणि कृषी शिक्षण अभ्यासक्रमासाठी परीक्षा घेतली होती. यात समान गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळे पर्सेंटाईल दाखवल्याचा आक्षेप चुकीचा असल्याचं सरदेसाई यांनी स्पष्ट केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आंतरराष्ट्रीय विमान प्रवासात इमिग्रेशन प्रक्रिया वेगानं व्हावी यासाठी केंद्र सरकारनं FTITTP अर्थात फास्ट ट्रॅक इमिग्रेशन ट्रस्टेड ट्रॅव्हलर प्रोग्राम नावाची विशेष योजना सुरू केली आहे. या योजनेचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते दिल्ली विमानतळावर झालं. याचा लाभ भारतीय नागरिक आणि अनिवासी भारतीयांना होईल. यामुळे भारतीय आणि अनिवासी भारतीय नागरिक यांचा विमान प्रवास अधिक वेगवान, सुरळीत आणि सुरक्षित होईल असा विश्वास यावेळी शहा यांनी व्यक्त केला. योजनेसाठी पात्र असलेल्या नागरिकांना ऑनलाईन अर्ज दाखल करून आवश्यक तपशीलांची नोंद करावी लागेल, त्यानंतर त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. देशातल्या 21 विमानतळावर ही योजना सुरू होणार असून त्यात मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, हैदराबाद, कोची आणि अहमदाबाद या विमानतळांचा समावेश आहे. मराठा आरक्षणासाठीचा सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश सर्वपक्षीय बैठक झाल्याशिवाय काढणार नाही, तसंच खोटी कुणबी प्रमाणपत्र देणारे आणि घेणारे या दोघांवरही कारवाई करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं आहे, त्यामुळे उपोषण मागे घेत असल्याची घोषणा ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांनी आज केली. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं तसंच लोकसभा आणि विधानसभेत ओबीसींना आरक्षण द्यावं अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी उपोषणस्थळी बोलताना केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जातनिहाय जनगणनेला पाठिंबा दिल्याचा दावा भुजबळ यांनी केला. यूएपीए अर्थात बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंधक कायद्यान्वये स्थापन केलेल्या लवादाने जम्मू काश्मीरमध्ये कार्यरत मुस्लिम लीग जम्मू काश्मीर आणि तेहरीक ए हुर्रियत या दोन संघटनांवर केंद्र सरकारनं लादलेली 5 वर्षांची बंदी योग्य असल्याचं आज म्हटलं आहे. जानेवारी महिन्यात या बंदीचा निर्णय उचित आहे का याची शहानिशा करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सचिन दत्ता यांच्या 1-सदस्यीय लवादाची नियुक्ती केली होती. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातून इसिस, तेहरीक ए तालिबान, पाकिस्तान आणि इतर प्रतिबंधित संघटनांच्या 22 दहशतवाद्यांना अटक केल्याचा दावा पाकिस्तानच्या पोलिसांनी केला आहे. पोलिसांनी पंजाबच्या विविध जिल्ह्यांमध्ये केलेल्या 152 कारवायांमध्ये या दहशतवाद्यांना अटक केल्याचं लाहोरमधल्या दहशतवाद विरोधी विभागाच्या प्रवक्त्यांनी आज सांगितलं. भारताच्या ज्योती सुरेखा वेन्नम, प्रणित कौर आणि अदिती स्वामी यांनी तुर्कीतल्या अंताल्या इथल्या तिरंदाजी विश्वचषक 2024 कंपाऊंड सांघिक स्पर्धेत सुवर्णपदके जिंकली आहेत. भारतीय महिला संघानं या मोसमातली 3 विश्वचषक स्पर्धेतली कंपाऊंड सांघिक सुवर्णपदके जिंकली आहेत. T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताविरुद्धच्या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय बांगलादेशनं घेतला आहे. बार्बाडोसमधल्या अँटिग्वामध्ये हा सामना सुरु आहे. शेवटचं वृत्त हाती आले तेव्हा भारताच्या 3 षटकात बिनबाद 29 धावा झाल्या होत्या. विविध क्षेत्रातल्या सहकार्यासाठी भारत आणि बांगलादेश यांच्यात सामंजस्य करार. वैद्यकीय उपचारासाठी बांगलादेशी नागरिकांना ई व्हिसा देण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा. बनावट बिलांच्या आधारे इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करण्याचे प्रकार रोखण्यासाठी आधार संलग्न बायोमेट्रिक आधारित यंत्रणा राबवण्याचा जीएसटी परिषदेचा निर्णय. स्पर्धा परीक्षांमधल्या गैरप्रकारांबद्दल 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 1 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करणारा कायदा आजपासून लागू. इमिग्रेशन प्रक्रिया वेगवान होण्यासाठी दिल्ली विमानतळावर नव्या सुविधेचं लोकार्पण. लवकरच मुंबईसह इतरही ठिकाणी होणार सुरुवात. आणि टी20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्धच्या सामन्यात बांगलादेशचा नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।